विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यातील विधानभवन इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर राज्यपालांनी स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी, सैन्य दलातील अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा इथं ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखू मुक्तीबाबत तसंच मतदान जनजागृतीपर शपथ देण्यात आली. पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ तसंच सर्व अधिकारी, जवान आणि माजी सैनिकांनी युद्धस्मारकावर पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांमध्ये देखील स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शहरातील रस्ते, उड्डाणपुलांची कामं करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरता प्रयत्नशील आहे. याकरता स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन नागरिकांना विश्वासात घेऊन कामं करण्यात येत आहेत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या लोकार्पण प्रसंगी ते आज बोलत होते. राज्याची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानी असलेल्या पुणे शहराच्या पायाभूत विकासात भर पडत असून आज सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचं काम झालं आहे. पुणेकरांना स्वातंत्र्यदिनी एक आगळीवेगळी भेट देण्याचा हा प्रयत्न आहे. या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं असून दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असंही पवार यांनी सांगितलं. खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सिंहगड रस्त्यावरील काही भागात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीमुळे होणारी नागरिकांची गैरसोय टाळण्याकरता या भागात कायमस्वरूपी मार्ग काढण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. तसंच पुणे महानगरपालिकेनं एकतानगर इथल्या सामूहिक विकास क्षेत्राविषयी सादर केलेल्या प्रस्तावावर तातडीनं निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना लाभ वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ 17 ऑगस्टला पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल इथं होणार आहे. या कार्यक्रमाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानभवन इथं घेतली. कार्यक्रमाला येणाऱ्या महिला भगिनींना सर्व त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. महिला सबलीकरणाकरता राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 35 लाख माता भगिनींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. येत्या 2 दिवसात 50 लाख महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे महिलांच्या मनात समाधानाची भावना दिसून येत आहे असंही पवार पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. येरवडा शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या 97 कोटींच्या प्रकल्प आराखड्यास पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती आमदार सुनीर टिंगरे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वीच उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं. देशावर आलेल्या प्रत्येक संकटात सैनिक पुढे असतो. काही दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या महापुरावेळी सैन्याची खूप मोठी मदत झाली असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात केलं. लोहगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलच्या वतीनं आयोजित स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त लष्करी अधिकारी यांच्याशी संवाद या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. प्रसिद्ध लेखक आणि प्रथितयश डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांचं आज पुणे इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. आरोग्य आणि विज्ञान विषयक अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं. आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांसाठी लेखन तसंच वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनही त्यांनी केलं. पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रियदर्शनी स्कूल संघानं आर्मी पब्लिक स्कूल संघावर मात करत अजिंक्यपद पटकावलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.